नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंयांत 11वी यत्ते खातीर 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातले आनी ते तयारे खातीर शिक्षकांक प्रशिक्षण कार्यावळी सुरू जाल्यात. गोंय राज्य शिक्षण प्रशिक्षण आनी संशोधन संस्थेन प्रशिक्षणाची सत्रां सुरू केल्यात. ह्याच माळेंत काल पोरण्या गोंया उच्च माध्यमीक अकाउंटन्सी शिक्षकां खातीर एका कार्यशाळेचे आयोजन केल्ले. पारूल विद्यापीठाच्या वाणिज्य फाट्याचे मुखेली डॉ उदित वर्षीत हांणी ह्या कार्यशाळेचे संचालन केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाण शिकोवपाच्या पद्दतीत आता मोठे बदल अपेक्षित असतात. ते बदल घडोवपाक शिक्षकांनी नव्यो गजाली शिकून घेऊन आपल्याक नव्या धोरणाच्या अंमलबजावणीक तयार दवरचे असे डॉ उदित हांणी सांगले. गोवा SCERTचे समन्वयक गोविंदराज देसाई हांणी येवकाराचे उलोवप केले. अखिल गोंय अकाउंटन्सी संघटनेचे अध्यक्ष लिन्सन थॉमस हांणी मुखेल उलोवप्यांची वळख करून दिली. पेडणेच्या सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सरकारान 2025-26 शिक्षणीक वर्षा खातीर 4 नवे अभ्यासक्रम सुरू केल्यात. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ सायन्स इन सायकोलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स अँड सायन्स आणि बॅचलर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी असे नवे अभ्यासक्रम असतात. विद्यार्थ्यांक ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेविषयी मदत करपा खातीर महाविद्यालयात हेल्प डेस्क सुरू केला. नव्या शिक्षणीक वर्सा खातीर 11 एप्रील सावन प्रवेश प्रक्रिया सुरू जाल्ली असून निमणी तारीख 30 एप्रील 2025 आसा. BBA अभ्यासक्रमांक 60 विद्यार्थ्यांक प्रवेश दितले जाल्यार हेर अभ्यासक्रमांक 30 विद्यार्थ्यांक प्रवेश दितले. पोप फ्रांसिसांच्या निमण्या संस्कारात वांटेकार जावपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज वॅटिकन सिटीच्या 2 दिसांच्या दौऱ्यार वतल्यो. राष्ट्रपती मुर्मू भारत सरकार आणि नागरिकांच्या वतीन संवेदना उक्तायतल्यो. राष्ट्रपती आयज सेंट पीटर्स बॅसिलिकात पोप फ्रांसिसांक आर्गां ओंपतल्यो असे विदेश वेव्हार मंत्रालयाच्या निवेदनात म्हळा. राष्ट्रपती फाल्यां तांच्या निमण्या संस्कारात हजर रावतल्यो. संवसारातले हेर मानेस्त लेगीत हे वेळार हजर असतले. पोप फ्रांसिस 21 एप्रिलाक संवसाराक अंतरिल्ले. कला आणि संस्कृती संचालनालयाच्या प्रयोग सांज कार्यावळीत शेनवारा 26 एप्रिलाक सांजेच्या 6:30 वरांचेर बहुउद्देशीय सभागर संस्कृती भवन पाटो पणजी हांगा बालभवन गोंय, बालभवन केंद्र होंडा साखळी आणि कारापूर हांचे वतीन रांतळी वाघाचो बळी या कोंकणी एकांकीय कलाकृतीचे सादरीकरण जातले. या कलाकृतीचे लेखन डॉ दुर्गेश चंद्रकांत माजीक, दिग्दर्शन शाबलो गांवकर, पार्श्वसंगीत आतिश कारापूरकर आणि निखिल म्हादोळकर हांचे असा. नेपथ्य वेशभूषा रोहित सातोसकर, मनोज देसाई, विस्मय वळवयकर आणि नृत्य दिग्दर्शन कविता देसाई, अदिवता नाईक आणि वैष्णवी गावडे हांचे असा. या सादरीकरणात कुमार मयुरेश चारी, अदिवता नाईक, तुषार गावस, शुभा मळीक, भूमिका तुळे, आरव गावकर, कविश बेतकीकर, स्वरा मोरजकर, वैष्णवी गावडे, सुमेधाग सावंत, सानवी नावेलकर, प्रणव गावस, सायराज परब आणि प्रणव शिरोडकर हांची भूमिका असा. राज्यात फुडल्या 2 ते 3 दिसांनी राज्यातले तापमान चडान चड 35 अंश सेल्सियस आणि उन्हाळ्यात तापमान 27 अंश सेल्सियस मदीं असतले असो अदमास पणजी वेधशाळेन उक्तायला. 23 एप्रिल ते 26 एप्रिल मजगतीं राज्यातले हवामान सुके उरपाची शक्यताय असा. भारतीय वेंचणूक आयोगान नवी दिल्ली हांगाच्या इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट संस्थेत बूथ लेवल ऑफिसर्स BLOs खातीर 2 दिसांचे प्रशिक्षण आणि ताक वाढोवपी कार्यावळीचे आयोजन केला. बिहार विधानसभेची वेंचणूक लागी पाविल्ली असून राज्यातल्या BLOंक प्रशिक्षित करपा खातीर पंगडांनी प्रशिक्षण आणि ताक वाढोवपी कार्यावळींचे आयोजन केला. BLOंक तांची भूमिका आणि जापसालदारकेची माहिती करून दिवप आणि त्रुटीमुक्त मतदार यादी सुनिश्चित करप हो प्रशिक्षण कार्यावळीचो हेत असा. IPL क्रिकेट सर्तीत काल राती बंगळुरूच्या M Chinnaswamy स्टेडियमात जाल्ल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 11 धावण्यांनी हरयले. RCBन 20 षटकात 5 बाद 205 धावण्यो केल्ल्यो. विराट कोहलीन सगळ्यांत चड 70 धावण्यो केल्यो. उपरांत राजस्थान रॉयल्स पंगडाक निर्धारित 20 षटकात 9 बाद 194 धावण्योच करप शक्य झाले. यशस्वी जयस्वाल हाणें 49 जाल्यार ध्रुव जुरेल हाणें 47 धावण्यांचें योगदान दिले. RCBच्या जोश हेझलवूड हाणें 4 गडेबाद केले. आयज चेन्नई सुपर किंग्स पंगड सनरायझर्स हैदराबाद पंगडा आड खेळटलो. हो खेळ चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमांत जातलो. हो खेळ सांजे 7:30 जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटलें आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.